आकाशवाणी पुणे पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वित्त विधेयकाला संसदेची मंजुरी. स्थलांतरित आणि परदेशी नागरिक विधेयक लोकसभेत संमत. देशात लवकरच सहकारी तत्वावर टॅक्सी सेवा सुरू होणार. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा राज्यात साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज. आणि दिव्यांगांच्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पटकावली 43 पदकं. आता सविस्तर बातम्या. राज्यसभेत काल वित्त विधेयकावर चर्चा होऊन ते लोकसभेकडे परत पाठवण्यात आल्यानं 2025-26 केंद्रीय अर्थसंकल्पाच्या संसदीय मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली. करनिश्चिती करणं, व्यवसाय सुलभतेला चालना देणं आणि भारतीय करदात्यांचा सन्मान करणं हा 2025 वित्त विधेयकाचा मुख्य उद्देश असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सभागृहात वित्त विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना सांगितलं. लोकसभेत काल झालेल्या अन्य महत्वपूर्ण कामकाजाबाबतचा हा वृत्तांत.
स्थलांतर आणि परदेशी नागरिक विधेयक 2025 काल लोकसभेत संमत करण्यात आलं. स्थलांतर विषयक कायद्यांचं आधुनिकीकरण करणं आणि पारपत्र, प्रवासविषयक दस्तऐवज, व्हिसा आणि नोंदणी यासंदर्भात केंद्र सरकारला काही विशिष्ट अधिकार देणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. या विधेयकावर सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्याच्या दृष्टीनं हे विधेयक अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. स्थलांतरितांचं स्वागत करून त्यांचं रक्षण करण्याचा भारताला दीर्घकाळचा इतिहास आहे. जे लोक देशाची अर्थव्यवस्था आणि विकासात योगदान देतात त्यांचं नेहमीच इथं स्वागत केलं गेलं आहे. मात्र आता आश्रयासाठी नव्हे तर स्वार्थी हेतूनं येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बांगलादेशी असोत किंवा रोहिंग्या, ते जर देशाची शांतता धोक्यात आणण्यासाठी इथं येत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही शहा यांनी दिला. केंद्र सरकार ओला उबर यासारख्या व्यावसायिक सेवांच्या धर्तीवर सहकार टॅक्सी हा सहकारी तत्वावर चालवला जाणारा उपक्रम सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल केली.
मान्यवर, आने वाले दिनों के लिए कुछ ही महीनों में कोऑपरेटिव बेसिस पर ओला उबर जैसी एक बहुत बड़ी कोऑपरेटिव सहकार टैक्सी आने वाली है, जो टू व्हीलर की टैक्सी का भी रजिस्ट्रेशन करेगी, जो रिक्शा का भी रजिस्ट्रेशन करेगी और फोर व्हीलर का भी करेगी, और उसका मुनाफा किसी धन्ना सेठों के हाथ में नहीं जाएगा मान्यवर, वो ड्राइवर के पास जाएगा. इस प्रकार की हम कोऑपरेटिव लेकर आ रहे हैं.
देशातल्या सहकार प्रणालीतली विमा प्रकरणं हाताळण्यासाठी लवकरच सहकारी विमा कंपनी स्थापन करण्यात येणार असल्याचंही शहा यांनी सांगितलं. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या पुणे छत्रपती संभाजीनगर महामार्गासाठी नवी ग्रीन अलाइनमेंट तयार केली जात असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल लोकसभेत सांगितलं.
पुणे से संभाजीनगर ये महत्वपूर्ण रस्ता आहे जो पश्चिम महाराष्ट्र और मराठवाडा को जोडता है. पुणे ही ऐसी सिटी है की पूरे महाराष्ट्र का मुंबई के साथ जैसा संबंध है वैसे पुणे के साथ है, और इसलिए हमने इसके ऊपर एक मार्ग निकाला है कि पुणे से अहमदनगर औरंगाबाद जो रास्ता था इसका जो मॉडल था ये हमने ईपीसी में रोड बनाया है और एक नई ग्रीन अलाइनमेंट तैयार की है पुणे से संभाजीनगर. जो आज 6-7 घंटे लग रहे हैं वो पुणे से संभाजीनगर 2 घंटे में होगा.
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. त्याच अनुषंगानं शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल किमान आधारभूत किमतीनं खरेदी करण्याचं काम सुरू असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल दिली. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि तेलंगणमध्ये सध्या शेतकऱ्यांकडून किमान हमीभावानं धान्य खरेदी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर एमएसपीपेक्षा कमी भावानं ही खरेदी होणार नाही याची या राज्यांनी खबरदारी घ्यावी असंही चौहान यांनी सांगितलं. नागपूरमधील माधव नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 30 मार्च रोजी नागपुरात येत आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी काल तयारीचा आढावा घेतला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक सूचना दिल्या. जिंदाल स्टेनलेस स्टील राज्यात 42,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यामुळे राज्यात 15,500 रोजगार निर्माण होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. यासंदर्भात जिंदाल स्टेनलेस स्टीलचे प्रमुख रतन जिंदाल यांनी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. देशात प्रसारमाध्यमं आणि मनोरंजन क्षेत्रात गेल्या वर्षी सुमारे 2500 रुपयांची उलाढाल झाली तर जाहिरातीतून मिळणारा महसूल 8.1% वाढला आहे. फिक्की आणि अर्नस्ट अँड यंग या संस्थांनी प्रकाशित केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. मुंबईत काल एका कार्यक्रमात हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यावेळी उपस्थित होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वेव्ज उपक्रमाबाबत त्यांनी माहिती दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात यंदा 200 कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. त्यापैकी आतापर्यंत 102 कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली आहे. ऐकूया अधिक वृत्तांत.
यंदा राज्यात 99 सहकारी आणि 101 खासगी अशा 200 कारखान्यांनी साखर गाळप हंगाम सुरू केला होता. मात्र गेल्या वर्षीच्या अतिपावसामुळे ऊस लागवडीवर परिणाम झाल्याने यंदा गाळपाला आलेला ऊस तुलनेने कमी आहे. राज्यात आतापर्यंत 8,14,92,000 टन ऊसाचं गाळप झालं असून त्यातून 76,43,000 टन साखरेचं उत्पादन झालं आहे. राज्यात आतापर्यंत 9.38% साखर उतारा मिळाला आहे. गेल्या वर्षी याच वेळेला 9,54,34,000 टन ऊसाच्या गाळपातून 95,92,000 टन साखरेचं उत्पादन झालं होतं. गेल्या वर्षी हवामान पोषक असल्याने राज्यात 10.5% साखर उतारा मिळाला होता. राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अंदाजानुसार राज्यात यंदा सुमारे 86,00,000 टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 24,00,000 टनांनी घट अपेक्षित आहे. या महिना अखेरपर्यंत राज्यातील गाळप हंगाम संपण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू पुणे.
मंत्रालयात कामानिमित्त येणारे क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आणि अभ्यागतांना यापुढे कोणत्याही कामाकरता प्रवेश हवा असेल तर त्यांना डीजी प्रवेश या ऑनलाईन ऍप आधारित प्रणालीद्वारेच तो मिळू शकेल. मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी राबवण्यात येत असलेल्या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात चेहरा ओळख आधारित प्रवेश प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात प्रवेशासाठी अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मंत्रालयात अभ्यागतांना ज्या विभागात कामानिमित्त प्रवेश आवश्यक आहे केवळ त्यांना दिलेल्या वेळेत आणि परवानगी दिलेल्या मजल्यावरच प्रवेश करता येईल. कोल्हापूर जिल्ह्यात विकास कामं करत असताना त्या कामांचा दर्जा आणि गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नये तसंच भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून त्या प्रकल्पाच्या ठिकाणी सोयीसुविधांची निर्मिती करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिले. कोल्हापूरमध्ये झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांची जन्मशताब्दी पुढच्या वर्षी ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या वर्षात नारायण सुर्वे यांच्या साहित्य संपदेवर आधारित कार्यक्रमांची निर्मिती राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे केली जाईल आणि राज्यात विविध ठिकाणी कामगार साहित्याचा जागर केला जाईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली. मुंबईत आयोजित सुर्वे साहित्य संमेलनाचं उद्घाटन काल शेलार यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. एका खासगी व्यापारी नौकेवरच्या 10 खलाशांचं समुद्री चाच्यांनी अपहरण केलं असून त्यातल्या 7 भारतीयांमध्ये रत्नागिरीतल्या 2 तरुणांचा समावेश आहे. समीन मिरकर आणि रेहान सोलकर अशी त्या दोघांची नावं आहेत. त्यांचे वडील जावेद मिरकर आणि शब्बीर सोलकर यांनी काल रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. ही नौका मध्य आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळ गिनीच्या आखातात असताना 17 मार्चला चाच्यांनी खलाशांचं अपहरण केलं. त्यांच्याबद्दल अद्याप कोणतीही माहिती कळलेली नाही. नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेचा काल समारोप झाला. कालच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी टेबल टेनिसमध्ये 3 सुवर्ण 3 कांस्य पदकांची कमाई करत पदकांचा षटकार झळकवला. मुंबईच्या रिशीत नथवानी कोल्हापूरचे दत्तप्रसाद चौगुले आणि विश्व तांबेनं सुवर्ण सांगता केली. विवेक मोरे वैष्णवी सुतार आणि पृथ्वी बर्वे यांनी कांस्य पदकाची कमाई केली. दत्तप्रसाद आणि विश्व यांनी सलग दुसऱ्यांदा सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. टेबल टेनिसमध्ये सर्वसाधारण विजेतेपदाचा मानही महाराष्ट्रानं पटकावला. पॅरा खेलो इंडियाच्या या दुसऱ्या पर्वात महाराष्ट्रानं यंदा 18 सुवर्ण 13 रौप्य आणि 12 कांस्य अशी 43 पदकं पटकावली. अॅथलेटिक्समध्ये सर्वाधिक 23, बॅडमिंटनमध्ये 4, नेमबाजीत 3, तिरंदाजीमध्ये 2, भारोत्तोलनात 5 आणि टेबल टेनिसमध्ये 6 पदकं महाराष्ट्राच्या खात्यावर जमा झाली. हरियाणानं 104 पदकं जिंकून सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळवला. हवामान. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वित्त विधेयकाला संसदेची मंजुरी. स्थलांतरित आणि परदेशी नागरिक विधेयक लोकसभेत संमत. देशात लवकरच सहकारी तत्वावर टॅक्सी सेवा सुरू होणार. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा राज्यात साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज. आणि दिव्यांगांच्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पटकावली 43 पदकं. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.